अक्षराचा दीप पेटे पसरे ज्ञानाचा प्रकाश. प्रत्येक मूल शिक्षित होईवाच होई पूर्ण विकास.
संविधानाच्या 86व्या संशोधनानुसार प्राथमिक शिक्षण आहे प्रत्येक मुलाचा अधिकार. आई वडील किंवा पालकाद्वारे 6 ते 14 वर्षांच्या मुलाला प्राथमिक शिक्षण प्रदान केलंच पाहिजे. प्रत्येक मुलाला शाळेत पोहोचवा, एकत्र व्हा, कर्तव्य पाळा. पंचायती राज मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी.